हॅलो, आज आपण व्हिटॅमिन्सचे युद्ध याची गोष्ट ऐकणार. मिंटू खरे तर खूप गोड व शहाणा मुलगा होता, पण कधी कधी तो वेड्यासारखे करी, मोठ्यानी आरडाओरडा करी, कधी कधी हट्टीपणा करे. पण मिंटूचे आई बाबा डॉक्टर होते, त्यांना बरोबर माहिती होते की मिंटूला कसे हँडल करायचे ते. एकदा काय झाले, मिंटूला त्याच्या मॉमने जेवताना ग्रीन भाजी व पोळी दिली होती. मिंटूला अजिबात ग्रीन भाजी खायची नव्हती, त्याला बटाटा किंवा भेंडीच खूप आवडत असे. तो रुसून बसला, मला भूक नाही म्हणाला, कितीही सांगितले तरी तो जेवेस ना. स्कूलमध्येही तो तसाच दूध पिऊन गेला. आज स्कूलमध्ये सायन्सचा पिरियड होता. कॅथी मी सायन्स खूप छान शिकवायच्या. आज त्यांनी सगळ्या क्लासला इम्पॉर्टन्स ऑफ व्हिटॅमिन्स इन आवर बॉडीचा लेसन शिकवला. कुठल्या पदार्थात व्हिटॅमिन ए असते, कशात बी असते, व्हिटॅमिन सी कसे मिळते व व्हिटॅमिन डी कुठून येते, हे सर्व मस्त समजवून सांगितले. मग त्या म्हणाल्या, जर आपण नीट जेवलो नाही, ही सगळी व्हिटॅमिन्स घेतली नाही, तर आपल्याला व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी होते. मग आपल्याला चक्कर येते, कमी दिसायला लागते, पळताना आपली एनर्जी कमी पडते. खूप खूप परिणाम आपल्या शरीरावर होतात. आपली उंची, वजन नीट वाढत नाही. मिंटूला हे सगळे ऐकताना खूप वाईट वाटत होते. आता त्याचे मॉम वडील कारण त्याचे मॉम आणि डॅड त्याला सगळे व्हिटॅमिन्स मिळावे म्हणून छान छान रेसिपीज करतात व खाऊ घालतात. पण कधी कधी मिंटूच हट्टीपणा करतो. स्कूलमधून घरी येताच मिंटू मॉमला सॉरी म्हणाला व बोलला, तू काय देशील ते मी आता खात जाईन, पण मला आज तू सगळ्या व्हिटॅमिन्सची गोष्ट सांग. मग मॉमने त्याला सगळे व्हिटॅमिन्स कसे इम्पॉर्टंट आहेत व ते किती बॉडीला लागतात हे नीट समजवले. मिंटूला व्हिटॅमिन्सचे महत्त्व कळले, पण मोस्ट इम्पॉर्टंट व्हिटॅमिन कुठले हे त्याला काही कळले ना. झोपेत मिंटूला एक स्वप्न पडले, त्यात चार मुले आपसात भांडत होते. जवळ जाऊन बघितले तर प्रत्येक मुलाच्या गळ्यात एक बोर्ड होता. एकाच्यावर लिहिले होते व्हिटॅमिन ए, दुसऱ्या मुलाच्या बोर्डवर लिहिले होते व्हिटॅमिन बी, तिसऱ्याच्या लिहिले होते व्हिटॅमिन सी, चौथ्याच्या लिहिलेले होते व्हिटॅमिन डी. सगळेजण एकमेकांना सांगत होते, मीच मिंटूला मोठं करतो, मीच मिंटूला मोठं करतो. त्यांचे सगळे भांडण ऐकून मिंटूला खूप हसायला आले, कारण त्याला एकट्यालाच माहिती होते की या प्रत्येकाची त्याला गरज आहे. आजच टीचरनी व नंतर मॉमने त्याला नीट समजावले होते. मग तो त्या मुलांजवळ गेला व बोलला, तुमच्या सगळ्यांशी मला मैत्री करायची आहे. तुम्ही सगळेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहात. तुमच्यापैकी एक जण जरी मिसिंग असेल तर मला बरे वाटणार नाही. आजपासून मी तुमच्याशी फ्रेंडशिप करतो व कधीही हट्ट करणार नाही. मिंटूची झोपेतली बडबड त्याचे डॅड ऐकत होते. त्यांनी मिंटूला एक किस दिला व म्हणाले, माय स्मार्ट बॉय, बाय बाय.